आम्ही कसे अलगद आभाळातनं पडलोय, पिसांच्या गादीवर आयतेच उतरलोय, तुम्हीच ते खरे आणि तुम्हीच बिचारे, दुःखानं गांजलेत सारे के सारे. शिस्तीचं वागणं हा नाबर्दपणा, आदरानं झुकणं हा पुळचटपणा, उचलामक पत्थर आणि फोडाती काच आपल्या शाळेच्या उरावरती नाच. केलंय काय? अरे हट म्हणे, केलंय काय?
ओ सर, ओ सर, तुम्ही पाहिलंय काय? ओ सर, ओ सर, ओ सर, तुम्ही पाहिलंय काय? ओ सर, सकाळच्या थंडीत ते पर टाकायचे, परतीच्या गर्दीत घोडे घालायचे, कामाची वणवण, पैशाची चणचण, डोक्याला भणभण, उन्हाची रणरण, दुकानात उभं राहून केस कापायची, गाडगिल मळकी माती तुडवायची,
पोटातली आग, मी पाहिलाय डोक्यातला राग, मी पाहिलाय जातीचा माज, मी पाहिलीय पैशांची खास. असतेच अवघड दुनियादारी, त्यातनच निभवायची जिम्मेवारी. झटपट भेळ आणि मिनिटांचा खेळ, अनुभव मुडवा आणि दुनियाच खपवा. कुठेतरी कुणाचं छप्पर बसत, निष्पाप बाळाचं हसूच विसत. खरंच का हवाय झटपट चिवडा, तोडा फोडा मारा झोडा.
तुम्ही सांगताय काय? हो सर, तुम्ही
न्याय अन्याय इतके सोपे नसतात. डोळ्याला डोळा आणि विटेला पत्थर, उडवला भडका म्हणजे झालं का रे उत्तर? कष्टाचं भांडवल करायचं नाही, कांगाव्याची मनमानी चालायचीच नाही. माणसाचं माणूस पण कशात असतं? जंगलच्या कायद्यात नक्कीच नसतं.